नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. 2025-26 पणन हंगामासाठी 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. चौंडी इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळासाठी 681.32 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता. राज्य परिवहन महामंडळाच्या स्मार्ट बसमध्ये एआय तंत्रज्ञानामुळे प्रवास अधिक सुरक्षित होईल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 142वी जयंती उत्साहात साजरी. आणि यावर्षी नैऋत्य मोसमी पाऊस नियमित सरासरीपेक्षा जास्त पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज, मान्सून मराठवाड्यात दाखल. आता सविस्तर बातम्या. 2025-26 विपणन हंगामासाठी 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं मान्यता दिली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य भाव मिळावा यासाठी एमएसपीमध्ये वाढ केल्याचं त्यांनी सांगितलं.
सीएसईपी की रिपोर्ट पर 2025-26 के खरीफ मार्केटिंग सीजन के लिए आज कैबिनेट में एमएसपी अप्रूव हुआ है. टोटल अमाउंट इसका 2,07,000 करोड़ के आसपास का एस्टिमेट किया गया है और प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने प्रतिबद्धता दिखाई है किसानों को उनकी कॉस्ट के ऊपर 50% मिनिमम मार्जिन मिले उसका ध्यान रखा गया है. तो जितने भी क्रॉप्स हैं हरेक क्रॉप के लिए कॉस्ट प्लस 50% इस चीज का ध्यान रखा गया है.
यामध्ये कारळासाठी 820 रुपये प्रति क्विंटल, नाचणी 596 रुपये, कापूस 589 रुपये आणि तिळासाठी 579 रुपये प्रति क्विंटल एमएसपी निश्चित करण्यात आली आहे. रेल्वे प्रवासी आणि मालाची विना अडथळा आणि जलद वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातल्या 2 मल्टीट्रॅकिंग म्हणजेच बहुमार्गिका प्रकल्पांनाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यामध्ये दिल्ली चेन्नई रेल्वे मार्गावरच्या वर्धा ते बल्लारशा दरम्यान 4थ्या मार्गाचा समावेश आहे. या 2 प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेचं जाळं सुमारे 176 किलोमीटरनं वाढेल असं वैष्णव यांनी सांगितलं. 3,399 कोटी रुपयांचे हे प्रकल्प 2029-30 या वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यामुळे 784 गावांमधल्या 20 लाख नागरिकांना लाभ होणार आहे. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या व्याजदरानं कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत व्याज अनुदान सुरू ठेवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. याचा 7,71,00,000 शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. गोवंडी इथल्या आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या 65व्या आणि 66व्या दीक्षांत समारंभात ते सहभागी झाले होते. ही संस्था लोकसंख्या, आरोग्य, राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम, ग्रामीण आरोग्य अभियान यासारख्या महत्वाच्या विषयांवर अभ्यास करते. ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका मांडण्यासाठी जनता दलाचे खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ आज इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं पोहोचलं. हे शिष्टमंडळ इंडोनेशिया सरकारचे सदस्य, राजकीय पक्षांचे नेते, आसियानचे सरचिटणीस यांची भेट घेणार आहे. द्रमुक खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ ग्रीसचा दौरा आटोपून लाटविया आणि स्पेनला भेट देईल. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काँगोच्या राष्ट्रीय सभेच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष बर्थोल्ड उलुंगू यांची भेट घेतली. अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातल्या मौजे चौंडी इथल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाच्या जतन संवर्धन विकासासाठी 681.32 कोटी रुपयांच्या आराखड्यात प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यासंदर्भातला शासन निर्णय नियोजन विभागानं आज जारी केला. यानुसार विकास आराखड्यातली कामं करताना त्यांचं ऐतिहासिक महत्व, वास्तूंची मूळ शैली जपण्याचं तसंच पुरातत्वीय जाण असलेल्या व्यक्ती संस्थांकडूनच ही कामं करून घ्यावीत, विकास आराखड्यातली सर्व कामं पुढील 3 वर्षात पूर्ण करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या स्मार्ट बसमध्ये एआय तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली लावण्यात येणार असल्यानं या नवीन बसेस प्रवासासाठी अधिक सुरक्षित असतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. एसटी महामंडळाच्या ठाणे नागपूर दरम्यान चालवण्यात येणाऱ्या स्मार्ट बसमध्ये बसवण्यात आलेल्या आयटी सुरक्षा प्रणालीची आज पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.
प्रत्येक अपडेट जी आहे या ठिकाणी मिळणार आहे, विशेष करून महिलांसाठी आपल्या लाडक्या बहिणींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एक पूर्णपणे फुल प्रूफ सुरक्षित बस सेवा आणि स्मार्ट सेवा या ठिकाणी आजपासून सुरू होते. याचा लाभ प्रवाशांना होईल आणि होणारे अपघात टळतील, होणारे दुर्घटना ज्या आहेत त्या टळतील आणि जे काही बसमध्ये होणारे गैरप्रकार आहेत या सगळ्याला 100% फुल स्टॉप मिळेल.
या प्रणाली अंतर्गत चालकाच्या बस चालवण्याच्या पद्धतीपासून बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या हालचालींवर देखरेख करणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यासोबतच वायफाय, एलईडी स्क्रीन, जीपीएस प्रणालीसह फोम बेस आग प्रतिबंधक प्रणाली देखील बसवण्यात येणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 142वी जयंती आज साजरी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावरकर यांना आदरांजली अर्पण केली. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राजभवन इथं सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सावरकरांना अभिवादन केलं. नाशिक जिल्ह्यात भगूर या सावरकर यांच्या मूळ गावी जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करण्यात आलं. समर्थनगर इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला उपायुक्त लखीचंद चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. विविध पक्ष संघटनांच्या वतीनंही सावरकर यांना अभिवादन करण्यात आलं. या ठिकाणी आज व्याख्यान आणि दीपोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. धाराशिव शहरात जयोस्तू प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं सावरकरांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी आमदार कैलास पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, राजसिंह राजे निंबाळकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तुळजापुरातही स्वातंत्र्यवीर सावरकर चौक इथं मान्यवरांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली. जालना जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी रीता मैत्रावार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना परभणी जिल्ह्यातले सुभेदार गणपत संसार यांनी भारतीय सैन्य दलाबद्दल गौरवोद्गार काढले. ते म्हणाले,
सिंधूरमध्ये आपण आपली ताकद तर पूर्ण वापरलीच नाहीये. आपल्या जवानांची जी अॅबिलिटी आहे, आपल्याकडे जे शस्त्रसाठा आहे, टेक्नॉलॉजी आलेली आहे, याचा आपण वापर नाही केलेला आहे. कारण आपण तर फार छुटपुट छोटस युद्ध खेळलो, एक पाकिस्ताननं थोडस सुधरावं. सेनेला आजही कुठल्याही गोष्टीची कमी नाही आणि सेना सगळ्या बाजूंनी मजबूत असल्यामुळे आपल्याला देशाला एकदम म्हणजे सुरक्षा लाभलेली आहे. नागरिकांनी कसलेही घाबरण्याची गरज नाहीये. आपली सेना सक्षम आहे, बळकट आहे.
लातूर जिल्ह्यात सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसानं अनेक भागात पिकांचं तसंच मालमत्तेचं नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयानं काम करण्याची सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केली. जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज आयोजित बैठकीत ते बोलत होते. लातूर शहरात मुसळधार पाऊस झाल्यानं रस्त्यावर आणि शहरातल्या सकल भागात पाणी जमा झालं असून अनेक ठिकाणी घरांमध्ये देखील पाणी शिरलं आहे. नुकसान झालेल्या घरांचे तातडीनं पंचनामे करून त्यांना शासकीय नियमानुसार आवश्यक मदत उपलब्ध करून द्यावी, महानगरपालिकेनं शहरातल्या नाल्यांची सफाई मोहीम हाती घ्यावी आदी सूचनाही भोसले यांनी दिल्या. जालना जिल्ह्यात बदनापूर इथं मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची आमदार नारायण कुचे आणि जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज पाहणी केली. शेतकऱ्यांना धीर देत त्यांनी तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. देशभरात यावर्षी नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य प्रमाणापेक्षा जास्त पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मान्सून सक्रिय झाला असून अहिल्यानगर, बीड, लातूर, नांदेडमध्ये मान्सून पोहोचला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस मराठवाड्यात वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते पालघरचे माजी खासदार लहानू कोम यांचं आज पहाटे अल्पशा आजारानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. कोम यांच्या पार्थिवावर उद्या तलासरी इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 2025-26 पणन हंगामासाठी 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्य परिवहन महामंडळाच्या स्मार्ट बसमध्ये AI तंत्रज्ञानामुळे प्रवास अधिक सुरक्षित होईल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन. आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 142वी जयंती उत्साहात साजरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10